चीनीमंडी.com पॉडकास्ट।
प्रवासी मजुरांना परत आणण्यासाठी कंपन्यांचे प्रयत्न। कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे 24 मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली। सर्व कंपन्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सूचना न देता व्यवहार बंद केले। त्यानंतर सुरू झाली प्रवासी मजुरांना आपापल्या घरी पोहोचवण्याची घाई। कसं तरी करून लिफ्ट घेत प्रवासी मजूर घरी पोहोचत होते, तर कुणी सायकल, तर हजारो लोकांनी पायी घरी जाण्याचा निर्णय निवडला। आता कंपन्या पुन्हा सुरू झाल्या आहेत आणि मजुरांना पुन्हा बोलवण्यात येत आहे, पण मजूर आता परत येण्यास साशंक आहेत। प्रवासी मजुरांना परत बोलवण्यासाठी कंपन्या अनेक प्रकारची प्रलोभने दाखवत आहेत, इथपर्यंत की कंपन्या गावातील प्रमुखांशीही चर्चा करत आहेत। मजुरांना कामावर पाठवा, त्या बदल्यात कंपन्या मजुरांना सुरक्षा देत आहेत आणि तसेच त्यांच्या येण्या जाण्याचीही व्यवस्थाही स्वतः करायला तयार आहेत। अनेक मजुरांनी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण त्यासाठी कंपन्यांना चांगलेच झगडावे लागले आहे। मुंबईच्या एका फार्मा कंपनीला गेल्या 3 महिन्यांमध्ये कामगार नसल्याने खूपच अडचणी आल्या। त्यानंतर कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना येण्या जाण्यासाठी बसची सोयी सुविधा सुद्धा देण्यात आली। कंपनीकडून मजुरांचे परिवार आणि गावातील सरपंचांना मजुरांच्या सुरक्षेचे वचन दिले जात आहे। केजरीवाल यांनी सांगितले की काही परिसरामध्ये मजुरांना फ्लाइट्सने सुद्धा आणले जात आहे। मजुरांना परत आणण्यासाठी बस आणि ट्रेनपेक्षा पुढे जाऊन कंपन्या फ्लाइट्स मधूनही मजुरांना परत बोलावले जात आहे। कंपन्यांकडून मजुरांना राहण्याबरोबरच अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत। मजुरांना परत आणण्यासाठी कंपन्या दोन्ही राज्यातून अधिकाऱ्यांची परवानगी मागत आहेत।